नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% स्थिर राहणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. या निर्णयामुळे गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. आरबीआयने देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढेल असा विश्वास व्यक्त केला असून 2026-27 पहिल्या 6 महिन्यांसाठी विकास दराचा अंदाज 6.9 ते 7% वाढवण्यात आला आहे. मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने महागाईच्या अंदाजात किंचित वाढ करण्यात आली असून ती 4 ते 4.2% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनधिकृत किंवा फसव्या डिजिटल व्यवहारांमुळे नुकसान झाल्यास ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत भरपाई देण्याची योजना आरबीआय आखत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर विलंबाने ते समोरच्या खात्यात जमा होण्याची सुविधा आणि अतिरिक्त सुरक्षा उपायांवर विचार सुरू आहे. यासह वसुली एजंटवर लगाम, आर्थिक उत्पादनांच्या चुकीच्या जाहिराती आणि माहिती रोखण्यासाठी बँकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली जातील. शिक्षण कधीही ओझ किंवा सक्तीचं वाटू नये, त्यामध्ये आपला संपूर्ण सहभाग असायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आज पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणांबाबत अति आसक्ती ठेवू नये. गुणांचं महत्व फार काळ टिकत नाही, म्हणूनच आपलं मन केवळ गुण आणि आकड्यांपुरतं मर्यादित ठेवू नका असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षण आणि परीक्षा यावर मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले,
हम जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है. और हम शिक्षा सही करते हैं, गलत करते हैं, तो बार बार हम अपने एग्जाम करते हैं. तो ये जो एग्जाम है वो हमें अपने आप को एग्जामिन करने के लिए एग्जाम है. अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है. अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
जीवन कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले,
स्किल में भी दो प्रकार के स्किल है. एक है लाइफ स्किल, दूसरा है प्रोफेशनल स्किल. स्किल की शुरुआत तो ज्ञान से ही होती है, तो उसका महत्व कम नहीं है. लाइफ स्किल उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, 100% वो तो अचीव करना ही चाहिए. प्रोफेशनल स्किल, जिस प्रोफेशन में इंटरेस्ट है इसमें लगातार नया करते जाना. शिक्षा और स्किल एक दूसरे के जुड़वा भाई बहन है, लेकिन स्किल जीवन में बहुत अनिवार्य है.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. यासोबतच संसदेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध महत्वाची विधेयकं सादर केली जाणार आहेत. दरम्यान लोकसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी आजही गदारोळ कायम ठेवत घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. नाशिकच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली. महापालिकेत भाजपचे 72 तर शिवसेनेचे 26 नगरसेवक निवडून आले आहेत. हिमगौरी आडके यांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सीमा पवार यांनी माघार घेतल्याने हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या 4 नगरसेवकांनी माघार घेतल्याने विलास शिंदेंची निवड झाली. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांना जाहीर झाला आहे, तर लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवयित्री योगिनी सातारकर पांडे यांना दिला जाणार आहे. आज मसापतर्फे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागात 2025-26 साखर गाळप हंगाम सुरू असून साखर कारखान्यांमधील सर्व वजन काट्यांची पडताळणी आणि मुद्रांकन पूर्ण झाले आहे. जिल्हास्तरावर तपासणीसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली असून ऊसाच्या वजनाबाबत शंका असल्यास शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेरील अधिकृत काट्यावर वजन करून रीतसर पावती घ्यावी. बाहेरील वजन आणि कारखान्यातील वजन यात तफावत आढळल्यास वैध मापनशास्त्र विभागाकडे त्वरित तक्रार करावी. त्यासाठी विभागीय कार्यालयाच्या 0240-2952-656 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये राष्ट्र प्रथम अभियानाअंतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिलं जात आहे. गेल्या 20 जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम येत्या 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. शिक्षण विभाग राज्यातील 29,279 शाळांमधील मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण देणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.